नमस्कार श्रोते हो, मी आरजे निकिता। तुम्ही ऐकत आहात शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी। श्रोते हो, आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर आपल्याला बरीच वृक्षतोड झालेली दिसते। ही वृक्षतोड वाढते प्रदूषण आणि त्यातून होत असलेल्या हवामानातील बदलांमुळे आज पर्यावरण धोक्यात आले आहे। त्याचे परिणाम मानवांसोबतच वन्य जलचर प्राण्यांनाही भोगावे लागत आहेत। मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी जंगले तोडून सिमेंटची जंगले उभारली आहेत। कापडीऐवजी प्लॅस्टिक पिशव्यांना प्राधान्य देतोय। परिणामी पर्यावरणीय बदलाची तीव्रता कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस ती अधिकच तीव्र होत चालली आहे। त्यामुळे सर्वांनी सामाजिक वनीकरणाची चळवळ राबवण्याची आज गरज निर्माण झाली आहे। आज जग विकास आणि प्रगती साध्य करताना आपण काय गमावले याचा विचारसुद्धा केलेला नाही। दळणवळणासाठी विकासाच्या नावाखाली रस्त्यालगतच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल झाली। मानवाने निवाऱ्यासाठी झाडे तोडून सिमेंटची घरे बांधली। आजही झाडे तोडण्याचा सपाटा सुरूच आहे। एकंदरीतच अक्षम्य जंगलतोड ही आज चिंतेची बाब बनली आहे। पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी जंगलातील सजीवांचे अस्तित्व अत्यावश्यक आहे, परंतु अलीकडे त्यांचे आश्रयस्थान आणि अस्तित्व नष्ट होत आहे। असे असताना जेव्हा पर्यावरण दिवस असतो त्या दिवशी फक्त पर्यावरण संवर्धनाचे गोडवे गाण्यातच आपण धन्यता मानतो, पण त्याऐवजी निसर्गाकडून वारसा लाभलेल्या वनसंपत्तीचा व वनजीवांची काळजी कशी घेता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे। श्रोते हो, आता आपण प्लॅस्टिकच्या दुष्परिणाम संदर्भात जाणून घेऊयात। प्लॅस्टिकचा आपण विचार केला तर पर्यावरणासाठी प्लॅस्टिक देखील खूप घातक आहे। प्लॅस्टिकच्या निर्मितीत अनेक रासायनिक घटकांचा समावेश असतो। त्याचे विघटन नैसर्गिकरित्या वर्षानुवर्षे होत नाही। परिणामी पाणी, माती, पर्यावरणासाठी हे प्लॅस्टिक घातक ठरते। पाणी जमिनीत झिरपत नाही। नदी नाल्यांमध्येही हे प्लॅस्टिकचा कचरा साचत असल्याने तेही प्रदूषित झाले आहे। प्लॅस्टिकचा कचरा टाकायचा कुठे, त्याची विल्हेवाट कशी लावायची याची कुठलीच यंत्रणा अस्तित्वात नसल्याने प्लॅस्टिक कचऱ्याची समस्या पर्यावरणाला घातक ठरत आहे। शासन स्तरावर जरी प्लॅस्टिक बंदी झालेली असली तरी स्थानिक पातळीवर मात्र सर्रास प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर आपल्याला होताना दिसतोय। प्लॅस्टिक मुक्तीसाठी आपण पर्यायी मार्ग शोधले पाहिजेत, जसे की बाजारात किंवा किराणा दुकानात जाताना कापडी पिशवी जवळ बाळगणे, त्याचबरोबर प्रवासामध्ये प्लॅस्टिकची बाटली न घेता स्टेनलेस स्टीलची बाटली जवळ ठेवणे, त्याचबरोबर हॉटेलमधून पार्सल घेण्यासाठी जाताना स्टीलचा डबा सोबत घेऊन जाणे, स्ट्रॉचा वापर टाळणे, प्लॅस्टिकमध्ये पॅकबंद असलेले पदार्थ घेण्याचे टाळणे, जुने वापरात नसलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू रिसायकलिंगसाठी देणे, अशा अनेक गोष्टी आपण प्लॅस्टिक मुक्तीसाठी करू शकतो। प्लॅस्टिकच्या अतिवापराबरोबरच आपल्याला जंगलतोडीचे देखील परिणाम दिसून येत आहेत। श्रोते हो, आता आपण जाणून घेऊयात जंगलतोडीमुळे होणाऱ्या परिणामांबद्दल। निसर्गाच्या या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही। अशा मोडलेल्या बिघडलेल्या चक्रांपैकी एक म्हणजे जंगल। गेल्या कित्येक शतकांपासून जंगल तोडणे हा एवढाच उद्योग माणसाने केला आहे। शेतीसाठी, शहरांच्या वाढीसाठी, कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी, इंधनासाठी, खणींसाठी, रेल्वे आणि रस्त्यांसाठी, अशा विविध कारणांसाठी आपण जंगल तोडत राहिलो। त्याचे दुष्परिणाम आता आपल्याला दिसू लागले आहेत। जंगलतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे। आज सर्व डोंगर, जंगल हे वृक्षतोडीमुळे ओसाड झाले आहेत। औषधीयुक्त वनस्पतींची दुर्मिळता झाली आहे, त्यामुळे पाऊससुद्धा पडत नाही। ज्या प्रमाणात जंगलतोड होते त्या प्रमाणात लागवड न झाल्याने निसर्गाच्या या मौल्यवान संपत्तीचा फार मोठा ऱ्हास होताना आपल्याला दिसतो आहे, जो जैविक आणि पर्यावरणाचे संतुलन बिघडवत आहे। दगडांच्या खाणींमुळे डोंगर मातेही उजाड होत आहेत आणि जवळच्या भागातील पर्जन्यमान कमी होत आहे। बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत, त्यामुळे ते मानवी वस्त्यात आसरा शोधत आहेत। याच्यामुळे महाराष्ट्रात किंवा इतर प्रदेशात अनेक ठिकाणी मानवी वस्त्यात बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत। दिवसेंदिवस होणाऱ्या जंगल कटाईमुळे मातीची धूप, वृक्षांची कमतरता, पावसाचे कमी होत जाणारे प्रमाण, वृक्षाअभावी येणारे पूर अशा समस्या जागोजागी भेडसावत आहेत। गतवर्षी केदारनाथला आलेला पूर हा जंगलतोडीचाच परिणाम असल्याचे तज्ज्ञ सांगतात। वृक्षतोडीमुळे तापमानात वाढ होत आहे, त्यामुळे बाष्पीभवनाचे प्रमाण वाढत आहे, परंतु पर्जन्यवृष्टी मात्र त्या प्रमाणात होत नाही, म्हणून जमिनीवर पाण्याचे साठे आणि भूगर्भातील पाणी पातळी वाढत नाही, या समस्या आज निर्माण झाल्यात. येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त वनसंरक्षण, पाण्याचा साठा मोठ्या प्रमाणात तयार करणे आवश्यक आहे, तसेच अस्तित्वात असलेले पाण्याचे साठे शुद्ध स्वरूपात टिकवून ठेवणे, प्लॅस्टिकसारख्या अविघटनशील घटकाचा वापर टाळणेही गरजेचे आहे. अन्यथा आपण कितीही प्रयत्न केले तरीही पर्यावरणाचे संतुलन राखणे अशक्य आहे. यासाठी प्रत्येकाला वृक्षतोड थांबवून कमीत कमी पाण्याचा वापर करावा लागणार आहे. शिवाय प्लॅस्टिकमुक्त जीवनही जगावे लागेल. वृक्ष आणि वन याचं महत्त्व संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी त्यांच्या वृक्षवल्ली आम्हासोयरे वनचरे या अभंगाच्या माध्यमातून सांगितले आहे. त्यासाठी प्रत्येकाने एक झाड लावून त्याच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली तर महाराष्ट्रात भेडसावू लागलेले संभाव्य धोके रोखण्यात मानवाला यश मिळेल आणि त्यातूनच चिरंतन शाश्वत विकासाचे स्वप्न प्रत्यक्षात उतरू शकेल. वाढते औद्योगिक क्षेत्र आणि त्याच्या अतिक्रमणामुळे अजून किती वृक्षतोड होऊन वनक्षेत्राला आपल्याला मुकावे लागेल हे सांगता येणार नाही. वनसंपदा आणि नैसर्गिक साधनसंपत्ती ही जीवनसृष्टीला लाभलेली देणगी आहे. जंगल संपदा ही मानवी संपत्ती आहे. तेव्हा वनश्री हीच धनश्री, वृक्ष लावू घरोघरी हा ध्यास प्रत्येकाने घेणे गरजेचे आहे. शहराचा विस्तार वाढत आहे, तसे वृक्षांची तोडही वाढत चालली आहे. यामुळे शहराच्या निसर्ग सौंदर्यीकरण आणि पर्यावरण तसेच हवामानावर याचा विपरीत परिणाम होताना दिसून येतो आहे. जेथे नवीन वसाहती उभे होत आहेत तेथील वृक्षांची संख्या कमी होत आहे. अशामुळे वृक्ष नष्ट होत असून इमारतींची संख्या मोठ्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत वृक्ष संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने किमान दरवर्षी एक तरी वृक्ष लावावा व त्याचे संवर्धन करावे. मात्र खरंच जर प्रत्येक व्यक्तीने एक वृक्ष दरवर्षी लावला तर इमारतींच्या जंगलातही वृक्षांची संख्या वाढल्याखेरीज राहणार नाही. प्रत्येक माणसाला दिवसागणिक 2 झाडांचा 3 किलो ऑक्सिजन दररोज लागतो. यामुळे दरवर्षी एक झाड लावून त्याचे संवर्धन केल्यास भविष्य काळात मनुष्याला याचा फायदा नक्कीच होणार यात शंका नाही. या व अशाच माहितीसाठी ऐकत रहा शिववाणी, शिवाजी विद्यापीठाची ज्ञानवाहिनी. धन्यवाद.